श्री राम। परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। भागेश्वर निवास मध्ये राहणाऱ्या स्वामीजींच्या पूर्वीच्या शेजारी एक भगिनी एकदा स्वामीजी आणि सरलाताईंना भेटायला आल्या होत्या। बोलता बोलता पूर्वीच्या काही आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, आमच्या घरी आमचे एक स्नेही आले होते, ते रामभक्त होते, त्यांची स्वतःची उत्तम साधना आहे, पण ते आमच्याशी बोलत बसलेले असताना काही कामानिमित्त दादा आमच्या घरी आले। दादा म्हणजे स्वामीजी। भागेश्वर निवास मधील शेजारी स्वामीजींना दादा आणि सरलाताईंना वहिनी म्हणायचे। त्या गृहस्थांचे लक्ष एकदम दादांकडे गेले, तेव्हा दादा आमच्या दारातच होते। नंतर दादा घरात आले, माझ्या यजमानांशी बोलले आणि थोड्या वेळाने त्यांच्या घरी निघून गेले। हे गृहस्थ एकटक दादांकडेच पाहत होते, दादांच्या मागोमाग तेही त्यांच्या घरी गेले। आम्हा उभयतांना काय झाले काहीच कळेना, म्हणून आम्हीही त्यांच्या बरोबर गेलो। ते गृहस्थ दादांसमोर जाऊन उभे राहिले आणि दादांना नमस्कार करून गहीवरून म्हणाले, आपण पुण्यवान आहात, आपण खूप मोठे संत आहात, आपण रामरायांचे लाडके आहात। हे ऐकून स्वामीजी म्हणाले, आपण तर मला ओळखत देखील नाही आणि आपण हे कसं काय म्हणता बरं। त्यावर ते गृहस्थ म्हणाले, आता आपण यांच्या घरी आला होता तेव्हापासून मी आपल्याला पाहतोय, आपल्या मागे सतत प्रभू रामचंद्र उभे आहेत। आपण दरवाजात उभे होता तेव्हा मी असं पाहिलं की आपल्या मागे प्रभू रामचंद्र खांद्यावर धनुष्य घेऊन आणि पाठीला बाणांचा भाता लावलेले असे प्रत्यक्ष उभे होते। आपण घरात आलात तेव्हा आपल्या मागून तेही घरात आले, इथपर्यंत ते सतत आपल्या मागून येत होते। मी खरंच सांगतो तुम्हाला, प्रभू रामचंद्र स्वतः सतत सर्वत्र तुमच्या बरोबर असतात, माझ्यावर विश्वास ठेवा, हे सत्य आहे। मी आज इतकी वर्ष रामचंद्रांची उपासना करतो, नाम घेतो, पण आजवर मला कधीही मिळालं नव्हतं ते प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन आज आपल्यामुळे मिळालं। आज मी धन्य झालो, माझ्या जीवनाचं सोनं झालं, माझं आराध्य दैवत, माझे प्राणप्रिय रामरायांचं दर्शन, प्रत्यक्ष दर्शन आपल्या पुण्याईने घडलं। असं म्हणून त्यांनी दादांचे पाय धरून ते रडू लागले। निघताना पुन्हा म्हणाले, आपण मुक्तात्मा आहात, रामरायाच आपली सावली बनून आपलं रक्षण करतायत। त्या स्नेहांचे हे शब्द ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं। बरं, ते गृहस्थ प्रामाणिक साधक आहेत, खोटं बोलणारे नाहीत। त्या दिवशी आम्हाला समजलं की दादा केवढे मोठे आहेत। दादांच्या राहणीवरून आणि साधेपणावरून कधीच आम्हाला याची कल्पना आली नव्हती। मी मुंबईहून पुण्यात आले होते। मुंबईत जशी राहत होते तशीच इथेही राहत होते, म्हणजे काही बदल करायला हवा असं कधी लक्षातच आलं नव्हतं। एके दिवशी एक ज्येष्ठ साधिका मला म्हणाल्या, तू साधना करण्यासाठी इथे पुण्यात येऊन राहिली आहेस, मग साधिकेने कसं साधं असावं? साधनेसाठी वैराग्याची गरज आहे, हे असं राहून तू साधना कशी करणार? माझ्याकडे बघ, मी कशी राहते ते, असं साधिकेने राहायला हवं। ह्या अशा चांगल्या साड्या, हातात गळ्यात दागिने घालून कधी साधना होते का? आणि वैराग्य पण येत नाही, हे सगळं बदल। सफेद सुती धुतलेली दांडीवरची साडी काढून नेसायची, कशाला हवी स्त्री? हे हातात गळ्यात सगळं काढून ठेव आणि मोकळी हो। मला त्यांचं म्हणणं पटलं, मी घरी जाऊन बांगड्या चेन काढून ठेवली। दुसऱ्या दिवशी स्वामीजींकडे येताना मी सफेद सुती धुतलेली साडी नेसून आले। स्वामीजींनी माझ्याकडे पाहून कपाळाला आठ्या घातल्या आणि म्हणाले, हा काय अवतार केला आहेस आज का? एका दिवसात तुला कडक वैराग्य प्राप्त झालंय? मग क्षणभर थांबून स्वामीजी म्हणाले, कोणीतरी जबरदस्त कान भरलेले दिसत आहेत तुझे। हे असं सफेद चुरगळलेली साडी नेसून आणि ओकबोक राहून परमेश्वर प्राप्ती झाली असती तर आत्मज्ञान किती सुलभ झालं असतं सर्वांना. हा सगळा बाहेरचा देखावा आहे, एका अर्थी हा दंभच आहे. वैराग्य या बाह्य उपाधींवर अवलंबून नसतं, ते आत असावं लागतं. आणि आतून मन वैराग्य संपन्न असेल तर बाहेर तुम्ही कसेही राहिलात तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही साधनेवर. जनक राजा किनकाबाची वस्त्र परिधान करत रत्नचढी सिंहासनावर बसत, पण ते विदेही होते. कडक वैराग्याची मूर्ती अशा शुक्राचार्यांनी त्यांना आपले सद्गुरू केले. माणिक प्रभूंची प्रतिमा पाहिली आहेस का? कशी आहे ती? त्यांच्या अंगावर किती अलंकार आहेत? त्यांच्या दरबारात राजवैभव होतं, पण माणिक प्रभू हे संतच होते. परमार्थाचा वैराग्याशी कुठेही विरोध नाही, पण आपणच उगाचच परमार्थाला दरिद्री ही दीन कळा आणली आहे. जास्तीत जास्त दरिद्री राहील तो खरा परमार्थी अशी एक भोंगळ समजूत आपल्या समाजात पूर्वीपासून पसरली आहे. पण मला हे मान्य नाही. मला स्वतःला असं वाटतं की परमार्थाबद्दलच्या या भोंगळ कल्पना समाजातून नष्ट व्हायला हव्यात. कीर्तनकार बुवांनी कळकट मळकट धोतरच नेसायला हवं. त्यांच्या गळ्यात 8 आणेवाला मोजून 8-10 फुलांचा हारच घालायला हवा. त्याने पडक्या मोठ्या देवळातच कीर्तन करायची आणि सिनेमाची थिएटर्स मात्र वातानुकूलित आलिशान असायची हे मला अजिबात मंजूर नाही. जिथे देवाचं नामस्मरण ध्यान धारणा होते ते प्रत्येक घर स्वच्छ सुंदर आणि आकर्षक असंच असायला हवं. तिथे मन प्रसन्न राहायला हवं, तरच साधना चांगली होणार. आपण ध्यानधारणा करतो, नामस्मरण करतो, सोहमचं अनुसंधान करतो, तो परमात्मा आणि मी एकच आहे असं म्हणतो. कोणत्याही देवदेवतांचा फोटो पहा, विष्णू राम कृष्ण सर्वच देवांनी जरीकाठी पितांबर परिधान केलेला आहे. खांद्यावर जरीकाठी शेला असतो, डोक्यावर मुकुट, गळ्यात कौस्तुभ मणी, वैजयंती माला, हे सर्व त्या परमेश्वराचं वैभवच दाखवत नाहीत का? कोणतीही देवता पहा, लक्ष्मी पार्वती नवदुर्गा सर्वच देवता जरीकाठी शालू परिधान करतात, अंगावर सर्व प्रकारचे अलंकार शोभून दिसतात. हे वैभव आपल्या संस्कृतीत शुभ मानलं जातं, उत्कर्षाचं प्रतीक मानलं जातं. आपल्या नाथ संप्रदायातील गुरुमंत्रात देखील पहा, पुरुषांना वैराग्याचं प्रतीक म्हणून ओम तत्पम सोहम सहा असं म्हटलंय, पण स्त्रियांना मात्र श्रीम तत्वम सोहम सहा असं म्हटलंय. श्रीम म्हणजे लक्ष्मी, स्त्री हे लक्ष्मीचंच रूप मानलंय, वैभवाचं प्रतीक मानलंय. तिने असं दरिद्री राहूनच साधना करावी असं कुठेही म्हटलेलं नाही. मला स्वतःला तर असं वाटतं की साधकाने नेहमी स्वच्छ टापटीप आणि अगदी डिसेंट राहावं. त्याच्याकडे पाहून इतरांनाही स्फूर्ती मिळायला हवी की आपणही याच्यासारखीच साधना करायला हवी, असंच व्यवस्थित टापटीप राहायला हवं. इथे येणारी एक परगावची साधिका अगदी साधी आहे ती. तिच्या यजमानांची स्वतःची कंपनी आहे, यजमानांना मदत करायला ही पण कंपनीत जाते, पण अगदीच साधी राहते. आता त्या कंपनीतले सर्व कर्मचारी तिच्याकडे मालकीनबाई म्हणून पाहतात. तिचा त्या कंपनीत एक विशिष्ट दर्जा आहे, मग तिने त्याप्रमाणे राहायला नको का? तिच्या यजमानांना ही गोष्ट खटकायची. मला हे समजलं, मी तिला बोलावून घेतलं आणि सांगितलं, तू त्या कंपनीची मालकीण आहेस, तेव्हा तिथे जाताना तू मालकीण म्हणूनच जायचेस, अगदी उंची चांगल्या साड्या नेसून जायचेस, त्याने साधनेला काहीही नुकसान होणार नाही. मी सांगतो तुला, मी एका दुसऱ्या साधिकेला इथे बोलवून घेतलं आणि सांगितलं, हिला घेऊन तू चांगल्या दुकानात जा आणि चांगल्या साड्या घेऊन हिला दे. आणि मग त्या साधिकेला म्हटलं, उद्यापासून कंपनीत जाताना तू मालकीण शोभशील असंच जायचंयस. त्यामुळे तिचे यजमानही तिच्यावर खुश झाले. साधकाने जीवनात समतोल साधायला हवा. तुझ्या सद्गुरूंकडे पहा. मी सिल्कचा जब्बा घालतो. सरलातही सिल्कची जरीकाठी साडी नेसतात. मग तुला सिल्कची साडी नेसायला काय हरकत आहे? बरं, दुसरी गोष्ट अशी की उद्या तुझे नातेवाईक तुला भेटले तर अशा स्थितीत पाहून काय म्हणतील? पुण्याला कुठल्या तरी मठात जाऊन राहिली आणि ही जोगीण झाली आहे. आपल्याला असं नको आहे. तू ज्या सोसायटीत राहतेस तिथले शेजारी काय म्हणतील? पहिली ही व्यवस्थित राहत होती, पण त्या मठातच बहुतेक असं राहावं लागत असेल. हा अपप्रचार आपल्याला करायचा नाही. इथे येणाऱ्या बहुतेक स्त्रिया नोकरी करतात. काही जणी मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत. त्या जर अशा सफेद चुरगळलेली साडी नेसून नोकरीवर गेल्या तर कसं दिसेल? प्रत्येकाचा समाजात एक विशिष्ट दर्जा असतो. तो दर्जा सांभाळूनच आपण राहायला हवं, तरच ते योग्य दिसतं. प्रत्येक साधकाने हा समतोल सांभाळायलाच हवा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आज तू ज्या विपरीत मार्गदर्शनात अडकलीस तीच गोष्ट जर उद्या केंद्रात सर्वत्र पसरली तर मोठी पंचायत होईल. तेव्हा हा गैरसमज आणि हा अपप्रचार इथेच थांबायला हवा. आणि याची सुरुवात मी तुझ्यापासूनच करणार आहे. मी त्या व्यक्तींना व्यवस्थित समज देणार आहे. तेव्हा यापुढे तू कधीही असं जोगिणीसारखं राहायचं नाहीस आणि इथे किंवा केंद्रात तर असं कधीच यायचं नाहीस. तू आजपर्यंत जशी राहत होतीस तशीच यापुढेही राहायचं आहेस. यात काहीही फरक करायचा नाही. याचा तुझ्या साधनेवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही. हरिओम सत्.